करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथसदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम्। आज आपलं अनुषंगिक साधनेचं केंद्र आहे। अगदी केंद्राच्या वेळेमध्ये जोरात पाऊस आला तरी देखील आपण जे काही आहोत ते इतपत साधना करण्यासाठी म्हणून आलेले आहोत, येऊ शकलेले आयत्या वेळेला रिक्षा मिळणं कठीण होत किंवा दुचाकीवरून यायचं झालं तर भिजायला होतं, अशा अनेक अडचणी आहेत। असं असल्यामुळं इथं जेवढी मंडळी आपण जमलेले आहोत आणि थोडे थोडे येतील यांचा एक छोटासा असा उत्तम समुदायच इथं आहे आणि त्या छोट्या समुदायामध्ये आपण अतिशय प्रेमाने परमात्म्याच्या जवळिकेने नाम घेणार आहोत। आपण साधारणपणाने 40 मिनिटं नाम घेऊ आणि त्यानंतर एक 15-20 मिनिटं काय जशी उरतील तसं आपण ध्यानही करणार आहोत। नामाची पूर्वतयारी आपण सर्वजण डोळे मिटून सजग सावध असे राहू। आपल्या बसण्यामध्ये कसला तणाव नको, आपला आसन एकदम नीट पाहून घ्या। आपला पाठीचा कणा, खांदे, मान, ताणून धरू नका, सरळ बसायचं आहे। आपल्या हनुवटी भूमीला समांतर खाली झुकलेली नको, तसंच मान माग वळलेली नको। कपाळाचे स्नायू कानशील सैल सोडा। मानेच्या माग डोक्याचा जो भाग येईल तोही नकळत ताण नको, जर असेल तर काढून टाका। कपाळावर आठ्या नकोत, भुवया वर खेचलेल्या नकोत, अथवा भ्रूमध्याकडे आकुंचित केलेल्या नकोत। सहज पापण्या सहज मिटलेल्या। गालाचे स्नायू खाली जमिनीच्या दिशेने ओघळलेले अक्षरशः अजिबात ताणून धरू नका। खालचा जबडा दातांपासून विलग, त्यामुळे जबडा एकमेकांवर दाबून धरलेला नाही, सैल सोडा। दातांमध्ये त्यामुळे अंतर येईल, ओठ मिटलेले। सत्यम ज्ञानम अनंतम म्हणजे सत्य स्वरूप, सत स्वरूप अस्तित्व मान नाही असं कधीही नाही, असं ब्रह्म। ज्ञानगम्य ज्ञान स्वरूप स्वयं प्रकाशी चैतन्य मात्र। आणि थोडीही अल्पता ज्याच्या ठिकाणी नाही असं, ज्याला अंतच नाही इतका व्यापक शास्त्रज्ञांना अति दूरवरचा सर्वात दूरवरचा तारा सापडला असेल, आकाशगंगा सापडली असेल, त्याच्यापेक्षाही दूर व्यापक अंतच नाही असा परमात्मा सत्य ज्ञानानंत इतका व्यापक की त्याने गगनालाही गवसणी घातलेली आहे. असा अस्तित्वमान सत्य स्वरूप ज्ञान स्वरूप जाणीव स्वरूप किंचितही कसलीही संकुचितता नसणारा आणि व्यापक परमात्मा आपल्या ठिकाणी हृदयामध्ये सत्य ज्ञान आणि अनंत अशा भावानेच प्रतीत होतो आहे. हृदयाकडे लक्ष, निर्विचार लक्ष, असा परमात्मा पंढरीनाथांच्या सगुण रूपामध्ये आपल्या हृदयाच्या ठिकाणी पाहायला सुरुवात करू. समचरण पिठेवर उभा असलेला खांद्यावर गळ्यावर वैजयंती माळ रुळते आहे असा विठो शनी मस्तकावर भगवान शिवांना मोठ्या आदराने धारण केलेला आहे. विठोने श्री वाहिला देवराणा सत्य स्वरूप ज्ञान स्वरूप अनंत या बोधाने परिपूर्ण। अंतर्मुख दृष्टी आपल्या स्वरूपाची नेहमीच जाणीव ठेवणारा विठो नारायण परमात्मा पांडुरंग नाम घेताना त्याच्या अंतर्मुख दृष्टीकडे लक्ष देऊन आपण नाम घेऊ। आत वळून स्वतःच्याच आत असणारा आनंद सुख समाधान शांती अनुभवून त्यात निमग्न असणारा प्रभू श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण। आपण सत्य स्वरूप, सत स्वरूप, ज्ञान स्वरूप, चित स्वरूप, अंतरहित व्यापक परमात्मा नारायण रूपानी पंढरीनाथांच्या ठिकाणी पाहतो आहोत। त्यातही पंढरीनाथांची अंतर्मुख स्वरूपाचा वेध घेणारी दृष्टी, त्याकडे आपली दृष्टी आहे। नाम घेत असताना आपल्याला सत चित अनंतत्वाची आठवण असावी आणि सच्चित आणि अनंतत्व ज्यांनी लीलया लक्षिलेलं आहे अशा पंढरीनाथांच्या अंतर्मुख दृष्टीकडेही आपलं लक्ष असावं। त्यामुळं आपली दृष्टी देखील अर्थातच अंतर्मुख या सर्व गोष्टी जाणण्यासाठी उपयुक्त अशी व्हावी। नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण। श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण। श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण। श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण, याचा अर्थ सत् स्वरूप अविनाश ब्रह्म। ज्ञान याचा अर्थ चित्त, जाणीव चैतन्य ब्रह्म। अविनाश आणि चैतन्य ब्रह्म हे अनंत, ज्याला अंत नाही अशा स्वरूपात व्यापून आहे। त्याचा वेध घेणारी आणि त्या बोधात राहणारी पंढरीनाथांची दृष्टी आपण पाहतो आहोत। जय नारायण, जय जय नारायण, 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 नारायण। श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण 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 पंढरीनाथांना पाहतो आहोत, पण मुख्यतः त्यांची आत वळलेली दृष्टी पाहतो आहोत. आत वळलेल्या दृष्टीने जे परमात्म सुखामध्ये निमग्न आहेत, निश्चिंत, निवांत, निरार्थ, निर्भय, सुखरूप, शांती रूप होऊन गेलेले आहेत. त्या दृष्टीची युक्ती हळूहळू नाम घेता घेता त्यांच्याच कृपेने नाम घेणाऱ्याला देखील उलगडते, असा सगळ्या संतांचा अनुभव आहे. श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. जय नारायण, जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण श्री नारायण. जय नारायण। जय जय नारायण। जय नारायण। जय जय नारायण। ज्या मूळ अविनाश ब्रह्मातून अव्यक्त अक्षर अशा स्थितीतून नारायणाची श्री मूर्ती अवतरली, त्या मूळ स्वरूपात म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म या स्वरूपामध्ये आपली हृदयस्थ पंढरीनाथांची मूर्ती मिळून गेली आहे। आता तिथं मूर्ती नाही, आपल्या हृदयस्थानी आता केवळ सत अविनाश ब्रह्म चित ज्ञान स्वरूप आणि व्यापकत्वाचा बोधच शिल्लक आहे। नामाच्या सहाय्याने हा बोध अधिकाधिक पक्का होतो आहे, स्थिर होतो आहे। जय नारायण। जय जय नारायण त्या बोधानी आता आपली दृष्टी अंतर्मुख झाली, परमात्म्याला जाणू लागली. परमात्म्याशी एक रूपता पावली. हरी हरी आपण भानावर यायला हरकत नाही, मात्र आत बोध पाहण्याची युक्ती जी सापडली तर त्या युक्तीचा आपण नामानंतरच्याही काळामध्ये व्यवहारात देखील मधून अधून उपयोग करायला जर शिकलो तर ही साधना आपल्याला खूप काही देऊन गेली असं निश्चित होईल. हरी 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 बोला. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री.